आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रो आज रात्री स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्वाचं प्रक्षेपण करणार. देशातल्या परकीय चलनसाठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि अकोला येथील अॅग्रोटेक 2024 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप. राज्यातील 8.5 लाख शेतकऱ्यांनी दिली प्रदर्शनाला भेट. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करून अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झाला आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये 2 उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून PSLV C16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षातलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. देशातल्या परकीय चलनसाठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. 2014 ते 2024 या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे 709 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारत 2014 साली 71व्या स्थानी होता. 2018 साली भारत 39व्या स्थानी पोहोचला आहे. लॉजिस्टिक्स, नवोन्मेष सुरक्षा तसंच सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली आहे. 2015 ते 2018 दरम्यान व्यवसाय सुलभता निर्देशांकात 42व्या क्रमांकावर झेप घेतली असून भारत गुंतवणुकीसाठी एक प्रमुख केंद्र बनला आहे. 2024 मध्ये भारत चीन नंतर जगातला 2र्या क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा उत्पादक देश आहे. मोबाईल फोन उत्पादनातही देशानं 2र स्थान मिळवलं आहे. जागतिक शैक्षणिक क्रमवारीत देशानं लक्षणीय प्रगती केली असून या वर्षीच्या QS जागतिक आशिया विद्यापीठात क्रमवारीत भारताच्या 7 संस्थांनी पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समाजाला, राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना असून या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसंच या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करण्यात यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बीडमधील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे विशेष बाब म्हणून पालकमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. नागपूर पोलिसांच्या स्पेशल टीमनं तब्बल 66 लाखांची MD पावडर जप्त केली असून या कारवाईत 5 आरोपींना अटक केली आहे. हे MD पावडर राजस्थानमधून मध्यप्रदेश मार्गे नागपुरात येत होते याची माहिती पोलिसांच्या स्पेशल क्राईम ब्रांचला होताच पोलिसांनी सापळा रचत ही मोठी कारवाई केली अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वाचन कौशल्य कार्यशाळा जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इथल्या सभागृहात येत्या 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ज्ञानस्त्रोत केंद्र विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी.
वाचन कौशल्य कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे भूषवणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी याकरता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. विद्यापीठाच्या वतीनं कार्यशाळेचं विद्यापीठ युट्यूब चॅनल तसंच फेसबुकवर ऑनलाईन थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विद्यापीठ स्वायत्त तसंच संलग्न सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कृषी विभागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषी मंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय इथं ते बोलत होते. कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले. दरम्यान कर्तव्यात कसूर करणारे अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही आणि कृषी निविष्ठांचा काळा बाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला. खते लिंकिंग संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून तक्रारी येत होत्या. या अनुषंगानं कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक कृषीमंत्री कोकाटे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली. 2 दिवसात तक्रारींवर उपाययोजना करा, यापुढे लिंकिंग चालणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. तर को ऑपरेटिव्ह संस्था, खरेदी विक्री संघ यांना देखील माल देण्याची सूचना त्यांनी केली. अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी 3 दिवसीय अॅग्रोटेक 2024 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा काल समारोप झाला. शेवटच्या दिवशी रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या प्रदर्शनाला राज्यातील 8.5 लाख शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषीचे प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतले. दरम्यान या कृषी प्रदर्शनात गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. अधिक माहिती ऐकूया आमच्या गडचिरोली प्रतिनिधी जयंत निमगडे यांच्याकडून.
27 ते 29 डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्यात कृषी विज्ञान केंद्र दालन गटात गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रानं द्वितीय क्रमांक पटकावला. कुलगुरू डॉ शरद गडाख, विस्तार संचालक डॉ धनंजय उंदिरवाडे आणि डॉ पंचभाई यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले.
नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थानमधल्या श्रींचं समाधीस्थळ आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी उद्या 31 डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहेत. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 16.3 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ भंडारा इथं 17 तर गडचिरोली इथं 17.2 आणि नागपूर इथं 17.8 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या पावसांच्या सरी पडल्यानं किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान ढगाळ वातावरण ओसरताच थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान होतं. यवतमाळ इथं 31.5 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटी ऑस्ट्रेलियानं भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 155 धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वालनं 84 धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोल्डनं प्रत्येकी 3 बळी टिपले. कसोटीत 10 बळी आणि 90 धावा अशा अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे. दरम्यान या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अडगाव इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जवळपास 20 ते 22 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार गावातील विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले असता दररोज देण्यात येणाऱ्या पोषण आहारात विद्यार्थ्यांना खिचडी आणि मोठ देण्यात आली. शनिवारी रात्री 11 वाजता 22 विद्यार्थ्यांना अचानक उलट्या पोटदुखी सुरू झाली आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू घटनास्थळी रवाना झाली. या विषबाधा रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयात अनेक बेरोजगारांना अत्यल्प मानधनावर काम करावं लागत असल्यानं त्यांना शासनानं कंत्राटी सेवेत सामावून किमान वेतन देण्याची मागणी चंद्रपूरच्या खासदार प्रतिमा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इस्रो आज रात्री स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्वाचं प्रक्षेपण करणार. देशातल्या परकीय चलन साठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे. आणि अकोला येथील अॅग्रोटेक 2024 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. राज्यातील 8.5 लाख शेतकऱ्यांनी दिली प्रदर्शनाला भेट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.